શ્રીકૃષ્ણ કોણ અસાવા? એક ગોપાલ, એક યોદ્ધા, યાદવરાજ, પાંડવાંચા મામે બંધુ, કી દુર્યોધન મનાલા તસા ચેટક્યા? માજા મસ્તકાત પ્રશ્નાંચે ઘનાઘાત બસું લાગલે. છે, શ્રીકૃષ્ણ નિશ્ચિતજ અસામાન્ય આહે, ઈશ્વરી અંશ અસલેલા આહે. વિચારાંચે અચૂક બાણ શંકાંચં મસ્તક ફોડત હોતે. મીહી ઉઠુન સર્વાંસમવેત તેલા પોચવીનેસાઠી મહાદ્વારાપર્યંત આલો. ઉંબરઠા ઓલાંડતાના તો ક્ષણભર થાંબલા, માગ વળવું ત્યાં સર્વાના પ્રણામ કેલા. મીહી માજે હાથ જોડલે. ઘડું નય તે ઘડલો હતો, આણખી ઘડનાર હતો. કર્ણ યે, ત્યાં ઉજવ્યા હાથાચી બોટ મુડકુન મલાચ જવળ બોલાવિલ. જવળ જાતાચ એકદમ માઝા હાથ ત્યાં આપલ્યા હાથી ઘેતલા. અનનુભૂત સંવેદનાંચી એક શિરશિરીસ ત્યાચ્યા ત્યા દિવ્ય સ્પર્શામુળે માઝ્યા સર્વાંગાત ક્ષણાત તરળું ગેલી. ત્યાં સર્વાતુન મલા એકટેલાચ કા જવળ બોલવાવં? રાજસભેત ભાષણાચ્યા પ્રારંભી સર્વપ્રથમ માઝાચ નિર્દેશ કા કરાવા? કાહી સમજેના. એકા હાથી માઝા હાથ ઘેત દારૂકાલા માગ બસણ્યાચા સંકેત કરું ત્યાં દુસરા હાથાને આપલ્યા ચપળ ઘોડ્યાંચે વેગ આખડલો. માગ વળૂનહી ન પાહતા આપલ્યા અધવલવરની ચાર ઘોડ્યાંચા ગરુડધ્વજ રથ પિટાળું લાગલા. માગચ્યા બેઠકીત યુયુધાન, બ્રહ્મગાર્ગ્ય અને દારૂક બસલે હોતે. માઝ મન સંમિશ્ર ભાવનાને ગોંધળું ગેલ. તેને સર્વાના સોડું મલા એકટ્યાલાચ કા આપલ્યા સંવેત સ્વહસ્તે રથાત ચડવું ઘેતલો હતો? કુણાચાહી હાથ હાથી ન ઘેનાર્યા શ્રીકૃષ્ણાનં એકટ્યા માઝાચ હાથ આપલ્યા હાથી આજ કા ઘેતલા હતા? ત્યાચ્યા રથચક્રાંબરોબર માઝી વિચારચક્ર ધાવત હતી. કડેચ્યા એકા ડેરેદાર આમ્રવૃક્ષાચ્યા ગર્દ પર્ણઝડીતું એક કોકીળ પક્ષી સપ્તસુરાતીલ તાન ઘેત આમચ્યા રથાવરૂન ઝેપાવત સરકન પશ્ચિમેકડે ગેલા. ત્યાચ્યાકડે પાહતાના મલા માવળતીચ્યા સૂર્યદેવાચં દર્શન ઝાલું. આજચં સંધ્યાકાળચં અર્ઘ્યદાન રાહીલંચ, મી સ્વતઃશીચ પુટપુટલો. કડેચે કદંબ, અશોક, આમ્ર, પિપ્પલ, વટાચે કિતીતરી વૃક્ષ તીરાસારખે સરાસર ધાવત માગ પડત હોતે. રથ નગરાબાહેર જાણ્યાસાઠી ધાવતચ હોતા. માઝ્યા જીવનાચા રાજરથહી ત્યાચે સહવાસાત કીર્તીચ્યા રાજમાર્ગવરૂન સુસાટ ધાવત હોતા. શ્રીકૃષ્ણાચ્યા રક્તવર્ણી મૃદુલ ઉબદાર હાથાત હાથ ગુંફુન વાયુબરોબર ફરફરનારા ત્યાચં પિતાંબર માઝ્યા માંડીલા સતત ઘાસત હોતો. વળણ ઘેતાના કળલેલં ત્યાચં નીલવર્ણી શરીર માઝ્યા શરીરાવર નિશંકપણે પુન્હા પુન્હા રેલત હોતં. જિથુન વિદુરાંची પર્ણકુટी સ્પષ્ટ દિસેલ અશા એકા ગર્દ વટવૃક્ષાજવળ યેતાચ ત્યાં વેગ આખડત રથાची ગતી કમી કેલી. નગરાच्या સીમેજવળ આમ્ही કેવ્હાચ આલો હોતો. સમોરચ શેકડો વર્ષ જલદાન કરીત વાહનારા ગંગેચં પાત્ર દૂરવર માવળતીच्या પ્રદીર્ઘ સુવર્ણકિરણાત ઝળાળત હોતો. ગરુડાંચા એક થવા કિતીતરી ઉંચાવરૂન આપલે ભક્કમ પંખ ફડફડવીત મૈનાક પર્વતાવરચ્યા આપલ્યા નિવાસસ્થાનાકડે પરતત નિઘુન ગેલા. હે પાહતાચ મલા શોનची આઠવણ ઝાલી. એકદા ત્યાં વિચારલો હતો, દાદા તું જાશીલ કા રે ગરુડ પક્ષસારખા ઉંચ ઉંચ? આજ શોન નહોતા, હોત્યા ત્યાચ્યા હૃદય હેલાવનાર્યા સ્મૃતી. એકદમ વેગ આખડલે ગેલે. રથ થાંબલા, માઝી વિચારચક્રહી થાંબલી. નગરાબાહેરची સીમા સંપલી હોતી. ચલ કર્ણ, ત્યાં મલા એકા ડેરેદાર વટવૃક્ષાચ્યા દાટ છાયેખાલી ચાલણ્યાચા સંકેત કેલા. રથ માર્ગાવર તસાચ સોડून તો માઝા હાથ હાથી ઘેત ત્યા વિશાલ વૃક્ષાચ્યા એકા ગર્દ શાખેખાલી આલા. એકા કાળ્યા પાષાણાવરची દાટલેલી ધૂળ આપલ્યા ઉત્તર્યાને ઝટકત તો યાદવાંચા તેજસ્વી નાયક ત્યાવર બસલા. શેજારી જાગા અસૂનહી મી ત્યાચ્યા ચરણાંજવળ બસલો. કલિંગ દેશાત મહેન્દ્રાવર અશાચ એકા વટવૃક્ષાખાલી ભગવાન પરશુરામાચં મસ્તક મી આપલ્યા માંડીવર ઘેતલો હતો. તો દિવસ મલા આઠવલા. આજ માઝા હાથ શ્રીકૃષ્ણાચ્યા હાથી હોતા, તસાચ વટવૃક્ષ માથ્યાવર હોતા. સૂર્યાસ્તાચ્યા તિરકસ સોનેરી કિરણાત શ્રીકૃષ્ણાચે નીળ શરીર તળપત હોતં. કંઠાતીલ પુષ્કરાજ, માનિક, મૌક્તિક, હિરે, વૈદુર્ય યાંची ગુંફ ત્યાચ્યા શ્વાસોચ્છ્વાસાબરોબર મંદ લયીત વરખાલી હોત હોતે. મસ્તકાવરચ સોનેરી મુકુટ પરાવર્તિત પ્રકાશવલય ફેકત હોતા. મી બસલેલા હિરવળીવરચા એક ચપળ માતકટ કીટક ત્યાચ્યા કુંકુમય પિતાંબરાવર ચડત અસલેલા મલા સ્પષ્ટ દિસું લાગલા. કર્ણ, तुला प्रचंड धक्का देणारं एक सत्य सांगण्यासाठी मी आज तुला सगळ्यांमधून एकट्यालाच नगराबाहेर आणलं आहे. ते मावळतीचं तेज बघ आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. दोन डोंगर कडक रेंगाळणाऱ्या सूर्यदेवाकडे बोट दाखवून तो हे जिव्हाळ्यानं म्हणाला. त्याचा आवाज मुरलीसारखा मधुर होता. सांग यादवराज, धरतीची उलथापालथ झाली तरी मला आता कोणताही धक्का बसणार नाही. मी त्याच्या धारदार नाकाकडे पाहत म्हणालो. कर्ण, कर्ण तू सूत पुत्र नाहीस, राधा आणि अधिरथ यांचा पुत्र नाहीस तू. माझ्या डोळ्यात खोलवर उडी घेऊन त्यानं माझ्या मनाचं सरोवर पार घुसळून टाकलं. ताडकन उठून मी कितीतरी मोठ्या नकीन चालो. काय म्हणतोस, मी सूत पुत्र नाही, राधा मातेचा पुत्र नाही? नाही यादवराज, हे असत्य आहे, असत्य आहे. एक वेळ तुझं सुदर्शन चालव, पण हे असं जिभेचं खडक नको चालवूस. मी सांगतो आहे ते सत्य आहे. तू क्षत्रियांचाही क्षत्रिय शोभशील अशा एका दिव्य कुलातील आहेस. तू राजमाता कुंती देवींचा प्रथम पुत्र आहेस. पश्चिम क्षितिजावर तुला तुझं कुल सांगण्यात माझी काही चूक तर होत नाही ना? हे काटेकोरपणे पाहणाऱ्या साक्षात सूर्यदेवांच्या हिरण्य गर्भाचा तेज पुत्र आहेस तू. त्यानं पश्चिम क्षितिजाकडे बोट उंचावलं. माझ्या सर्वांगातल्या रक्ताचे कण कसे त्याच्या शब्दांबरोबर उधळू लागले. हर्ष, अभिमान, महानतेची जाणीव यांनी मनाचा कोश फुटून नेत्राच्या पन्हाळीतून सरसर पाझरू लागला. मी सूर्यपुत्र आहे, मी सूर्यपुत्र आहे म्हणून आनंदाने ओरडत धुंद होऊन थैथय नाचावं असं वाटू लागलं. माझ्या जीवनाचं राजवस्त्र सामाजिक संकेतांच्या, स्वार्थाच्या, अहममन्यतेच्या धुळीत तपंतप निर्दयपणे तुडविणाऱ्यांना गरजून सांगावं असं वाटत होतं की मी सूर्यपुत्र आहे, मी सूर्यपुत्र आहे, तेजाचा पुत्र आहे, हीन नाही, क्षुद्र नाही. कर्ण, तू राधेय नाहीस, कौंतेय आहे, म्हणूनच पांडवांचा सख्खा बंधू आहेस, थोरला. पाषाणावरून उठत श्रीकृष्णानं माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या शब्दांपेक्षा त्याचा स्पर्श शीतल होता. श्रीकृष्ण, सत्य काय आणि असत्य काय तेच मला समजेनासं झालं आहे. मी कौंतेय आहे तर कुंतीदेवींपासून दूर कसा? पांडव आहे तर पांडवांपासून अलग कसा? सूर्यपुत्र आहे तर अंधाराच्या साम्राज्यात चाचपडत असलेला कसा? ती एक महान कथा आहे. जगातल्या कोणत्याही पाषाण हृदय मानवाचंही अंतःकरण पाझरावं अशी करुणामय आहे. समाजाच्या संकेतांच्या क्रौर्याची, एक मातेच्या मुख क्रंदनाची. कुंतीदेवीला कौमार्यावस्थेत दुर्वास ऋषींच्या दिव्य मंत्रामुळे तू सूर्यापासून प्राप्त झालास. त्यावेळी ती भोजपूर राज्यात होती. कौमार्यावस्थेत पुत्रप्राप्ती ही समाजाच्या दृष्टिकोनातून राजकन्येला कलंकित करणारी गोष्ट ठरणार होती. तुला घेऊन ती कधीच जगली नसती. जगानं तिला जगूच दिलं नसतं. आणि ती जगली नसती तर तूही अस्तित्वात राहिला नसतास. म्हणून मनावर हिमालया एवढा पाषाण ठेवून त्या महान स्त्रीनं तुझा अश्वनदीत त्याग केला. जन्मलास त्या दिवशीच. अश्वनदीतून चर्मनवती, यमुना आणि गंगा असा पेटिकेतून प्रवास करीत तू एका प्रभाती अधिरथाला गंगेत सापडलास. तेव्हापासून आतापर्यंत तू सारथी, स्वतःच्या दिव्य कुलाचा वारसा माहीत नसल्यामुळे दुर्दैवाच्या चक्रात सापडलास. कर्ण, कर्ण तू सारथी नाहीस. दुर्योधनाच्या अन्यायी पक्षाला उभा राहू नकोस. जगात कुणालाही नसतील असे तीन पिते आणि तीन माता तुला लाभले आहेत. सूर्यदेव, महाराज पांडू आणि अधिरथ यांचं पितृछत्र तुझ्यावर आहे. कुंतीदेवी, राधा आणि गंगा यांचं मातृत्व तुझ्यासाठी तळमळत आहे. कर्ण, आजचा एकच दिवस तुझ्या जीवनाला अमूलाग्र वळण देण्याचा आहे. तुझं कुल श्रेष्ठ आहे, तुझा वारसा दिव्य आहे, पांडव तुझे सख्खे बंधू आहेत, तू सर्वात पहिला पांडव आहेस, ज्येष्ठ कौंतेय आहे. त्याच्या प्रत्येक शब्दाबरोबर भावनेची एक एक प्रचंड लाटच माझ्या मनाच्या किनाऱ्यावर घोंगावत गरजत आदळू लागली. क्षणातच जेव्हा चंपानगरीहून हस्तिनापुरात आलो त्या दिवसापासूनचं माझं जीवन त्याच्या विराट रूपातल्या उजव्या हाती धरलेल्या सुदर्शनासारखं डोळ्यांसमोर गरगरू लागलं. घटनांची असंख्य तीक्ष्ण आरे उरात चलू लागले. साक्षात तेजाचा पुत्र असूनही या दीर्घ जीवनक्रमात अपमान, वंचना, अवहेलना, उपेक्षा यांशिवाय मी दुसरं काय अनुभवलं होतं? कुठून मी कुठं आलो होतो? जीवनाचा अर्थ तरी काय? कुणाच्या तरी अपराधाची हृदय पिळवटणारी एवढी महान शिक्षा दुसऱ्या कुणाला तरी मिळावी हेच जीवन आहे काय? साक्षात सूर्यपुत्र असूनही नीतीच्या क्रूर थपडा खात आलं होतं माझं आयुष्य. की ज्या अग्निमध्यातून मी जन्माला आलो त्या अग्नीचा कधीच विसर पडू नये म्हणूनच नीतीनं ही जीवनाची आग मुक्त असताना माझ्या सुवर्ण मस्तकावर ओतली होती. सूतपुत्र, छे सूर्यपुत्र, राधेय, छे कौंतेय, 101 कुरु, छे पहिला पांडव. माझं मलाच नीट समजेना की मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जाणार. श्रीकृष्ण सांगत होता म्हणूनच ते मी सत्य मानू शकत होतो, नाहीतर. कर्ण, अज्ञानानं तू आजपर्यंत कौरवांसाठी सतत झिजलास, व्यर्थ झिजलास, पांडवांचा द्वेष करीत आलास, सख्या बंधूंचा अज्ञानानं दुस्वास करीत आलास. आता सत्य समजल्यानंतरही तू तसाच राहणार आहेस काय? लक्षात ठेव, विकास आणि वाढ हीच जीवनाची लक्षणं आहेत. आजपर्यंत तू कोंदटलेला राहिलास, कीर्तीनं असामान्य झालास, तरीही मनानं जखडलेलाच राहिलास. मी तुझा मामेबंधू या नात्यानं तुला आज आव्हान करतो आहे. चल, परत आपल्या घरकुलात चल, रक्तात चल, पांडवात आपल्या बंधूत चल. तो उपप्लाव्याच्या दिशेनं तर्जनी उंचावून बोलत होता. मला ते ऐकताना माझ्या जीवनाचा अमरवृक्ष क्रूर काळानं काटेफळ्यात का लावावा ते समजेना. एकदम मन बधीर झालं. अगदी ऐन निर्वाणीच्या प्रसंगी विश्वासघात करून कुरूंना सोडायचं काय? सारथ्यांच्या दलदलीत पडलेलं माझं जीवन कमल आपल्या हातांनी एका रात्रीत राजसिंहासनावर चढविणाऱ्या दुर्योधनाच्या पाठीत खडक खुपसून पांडवांकडे चालतं व्हायचं काय? जिनं माझ्या सुखदुःखांना आपल्या सख्या पुत्राच्या सुखदुःखापेक्षा श्रेष्ठ मानलं होतं त्या राधामातेला धिक्कारून कुंतीदेवीला मिठी मारायची काय? नाही नाही, मी कौंतेय नाही, मी राधेय आहे. नाही, मी सूर्यपुत्र नाही, मी सूतपुत्रच आहे. संस्कारांनी घडविलं तेच माझं जीवन आहे, नीतीनं दाखविलं तेच माझी दिशा आहे. कर्ण, असा संभ्रमात पडू नकोस. चल, माझ्या समवेत रथारूढ हो आणि सरळ उपप्लाव्याला चल. धर्मशास्त्राप्रमाणे तू पांडू राजाचा कानिन पुत्र, ज्येष्ठ पांडव आहेस. वेदवेत्त्या ब्राह्मणात राहून तू आपलं धर्मज्ञान वाढविलं आहेस. ब्रह्मचर्य आणि अर्घ्यदान, आत्मसंयमन, दानसत्र यांनी तू महत्पदाला पोहोचला आहेस. प्रत्येक पांडव एकेका गुणात श्रेष्ठ आहे, तू तर सर्व गुणांनी युक्त आहेस. पहिला पांडव हे सार्थ नामाभिधानच तुला शोभण्यासारखं आहे. चल कर्ण, अजूनही शाश्वत मार्गाकडे चल, समय गेलेला नाही, माझं म्हणणं मान्य कर. चल चिरविरह सोसणाऱ्या आपल्या कुंतीमातेकडे चल, बंधुप्रेमासाठी उत्सुक असलेल्या बांधवांकडे चल. या सर्व राज्याचा अभिषेक वडील बंधू म्हणून पांडव तुलाच करतील. हातामध्ये पांढरीशुभ्र चौरी घेऊन युधिष्ठिर ती तुझ्या मस्तकावर विनयानं जीवनभर ढाळीत राहील. तू रथात चढल्यानंतर पारिचारक म्हणून तुझ्या मागून तू रथात चढेल. सामर्थ्यशाली भीमसेन तुझ्या मस्तकावर विनयानं छत्र धरील आणि ज्याला तू अज्ञानानं आजपर्यंत शत्रू मानत आलास तो तुझाच बंधू धनुर्धर अर्जुन तुझ्या रथाचं सारथ्य करील. नकुल, सहदेव, द्रौपदीचे 5 पुत्र, दृष्टद्युम्न, सारे निग्रही अनिंद्य नेतृत्वाचे अनुचर होतील. वज्रासारख्या एकमार्गी वचनाचे विनयशील दास होतील. तुझ्या वायुजिताला खरारा करतील, तुझ्या जैत्ररथाचं प्राणपणानं रक्षण करतील. इतकंच नाही तर तर रुष्णी आणि अंधक कुलातील सर्व पराक्रमी योद्ध्यांसह प्रत्यक्ष स्वतः मीही तुझा अनुचर होईन. उद्धव, बलिराम, सात्यकी, उग्रसेन, पांडवराज म्हणून सारे सारे तुझ्यासमोर आदरानं नतमस्तक होतील. प्रद्युम्न, चारुदेशन, सुदेशन, चित्रगू, भानुसेन हे माझे पुत्र तुझ्या आज्ञांकित राहण्यात स्वतःला धन्य मानतील. वीर अभिमन्यू तुझ्या चरणांना स्पर्श केल्याशिवाय कधी रथारूढ होणार नाही. आणि सुगंधी शरीराची श्यामल आर्या द्रौपदी पती म्हणून तुझ्या तळपायांना चंदन मिश्रित गंधित उठणं चोळील. चल, गेली तपंतप अखंडपणे पुत्रवियोगाच्या दारुण यातनांनी होरपळून गेलेल्या तुझ्या जन्मदात्या मातेचे हृदय तुझे दोन अश्रुबिंदू तिच्या वृद्ध चरणांवर ओघळताच कृतार्थतेच्या जाणीवेनं शांत होईल. राजा वसुसेन म्हणून तुझ्या कीर्तीच्या डिंडीमानं आर्यवर्तातच नव्हे तर त्रैलोक्याचेही दिक्कोन दुमदुमून जातील. सम्राटांचा सम्राट म्हणून आर्यांच्या येणाऱ्या पिढ्यानपिढ्या तुझं शुभनाम सुप्रभाती मुखातून उच्चारतील. नाहीतर कौरवांच्या अन्यायी पक्षाला साथ देऊन अहमपणे साऱ्या आर्यावर्ताला युद्धाचा खाईत लोटणारा, खोट्या आदर्शांना उराशी कवटाळीत स्वतः जळून इतरांना दग्ध करणारा, तेजाचा पुत्र असून अंधारात अंत पावलेला, अशाच तुझ्या स्मृती कोटी कोटी आर्यांची मनं लक्ष लक्ष वर्ष अनुकंपेने सदैव पोखरत राहतील. चल, माझ्यासमवेत रथारूढ हो. माझा हात धरून त्यानं मला रथाच्या दिशेनं ओढलं. निग्रहानं धरतीत पाय रोवून मी म्हणालो, नाही मधुसूदना, कुणाच्या स्मृती कशा राहतील यांच्याशी मला काहीच कर्तव्य नाही. केवळ आजची ही स्मृती मात्र मी जीवनभर नाही विसरणार, कधीच नाही विसरणार. मेघश्यामा, माझा हात तुझ्या मृदुलतम हातात आहे. मी सूर्यपुत्र आहे या जाणीवेनं तो थरथरतो आहे. जीवनाच्या धन्यतेचा अन्य कोणताच अर्थ मला मान्य नाही. तूच सांग, मी सूर्याचा पुत्र आणि ज्येष्ठ कौंतेय असताना त्या दिव्य कुलाला शोभेल असा वागू की पदभ्रष्ट होऊ? सूर्याचा किरण कधीतरी वक्र गेला आहे काय? एकदा धरली ती दिशा, ती बाजू, तो पक्ष, त्रैलोक्याचं राज्य, संपत्ती, कीर्ती, प्रेमबंध कोणताही पाश सूर्यकिरणांना बद्ध करू शकत नाही. तू राज्य दिलंस तर तेही मी दुर्धनाच्या चरणांवर घालेन. पांडव माझे अनुचर झाले तर त्यांना सेवक म्हणून राजा दुर्धनाच्या सभागृहात उभे करीन. कर्ण आणि पांडव या जन्मानं निगडीत अशा जीवनरेषा असतील. पण माधवा, दुर्धन आणि कर्ण या पूर्वजन्मानं निगडीत अशा जीवनरेषा आहेत. सांग, एकाच डहाळीवर उमललेली सर्वच पुष्प गोपालांनी तुझ्या तरी चरणांवर कधी अर्पण केली आहेत काय? ज्याच्या निर्भय स्नेहावर मी तपंतप अखंडपणे समुद्र वलयांकित राज्य सुखाचा आजवर अमित उपभोग घेतला, त्या दुर्धनाला विश्वासघाताच्या खोल गर्तीत लोटून स्वार्थापोटी आणि प्रेमापोटी पांडवांचा पक्ष कसा स्वीकारू? सूर्यपुत्राला ते शोभा देणारा आहे काय? ज्या ऋषालीनं सारथी कन्या असूनही द्रौपदीनं कधी दिली नसती अशी भावगंधित साथ मला जीवनभर दिली आहे, त्या माझ्या पत्नीला केवळ द्रौपदीच्या सुगंधी सौंदर्यासाठी लाथाडू? कौंतेयाला ते कीर्तिप्रद होईल काय? जिनं माझं मलमूत्र काढताना सुद्धा वसू वसू म्हणून माझ्या मस्तकाचं प्रेमानं पुत्र म्हणून अवघ्रान केलं आहे, त्या राधामातेला केवळ जन्माचं दान देऊन नाळही न तोडता मला अश्वनदीच्या घोंगावणाऱ्या पात्रात सोडणाऱ्या भ्रांत चित्त मातेसाठी, कुंती देवींसाठी दूर लोटू? नाही ऋषिकेशा, ते शक्य नाही. प्रत्यक्ष मृत्यूचा मुक्त वर्षाव माझ्या मस्तकावर झाला तरीही चालेल, पण स्वत्वाचं एवढं घनघोर मरण मी कधीच पत्करणार नाही. आजच्या या प्रसंगी एका विचित्र योगायोगाचं मात्र मला नवल वाटतं आहे. तू एका क्षत्रिय कुलात जन्मलास आणि दुर्भाग्यानं गोकुळातल्या गोशाळेत वाढलास. यशोदा मातेनं तुझं संगोपन केलं. मीही एका दिव्य कुलात जन्मलो आणि दुर्वशात चंपानगरीत अश्वशालेत वाढलो. राधामातेनं माझं संगोपन केलं. तत्व म्हणून आपला मामा कंस यांच्यावर तुला मुष्टीप्रहार करावा लागला. मलाही तत्व म्हणून उद्या बंधूंवर प्रहार करावा लागणार आहे. पण काय करणं? बोल, स्पष्टपणे बोल. तो माझ्या डोळ्यात पुन्हा खोलवर पाहत म्हणाला, वासुदेवा, तू यशोदा मातेचा केलास तसं मी राधामातेचा त्याग नाही रे करू शकत. तू गोकुळातल्या गोपालांना भुललास तसं मी कधीही चंपानगरीतील सारथ्यांना नाही भुलू शकत. आर्यावर्ताला युद्धाच्या खाईत लोटणारा, स्वतः जळून इतरांना दग्ध करणारा, तेजाचा पुत्र असून अंधकारात अंत पावणारा अशा कटुल स्मृतींनी आर्यांची कोटी कोटी मनं लक्ष लक्ष वर्ष माझ्यासाठी कधीच सलत राहणार नाहीत, मात्र ती सलत राहतील तुझ्यासाठी. माझ्यासाठी कुठल्या न्यायपक्षाचा संधीचा प्रस्ताव घेऊन आज तू आला आहे? 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षांचा अज्ञातवास पांडवांनी भोगला म्हणून कळवळून सांगणाऱ्या श्रीकृष्णा, त्यासाठी ते द्यूत खेळले होते हे तरी तू नाकारत नाहीस ना? पण कोणतंही द्यूत न खेळता मी जीवनभर जो घोर घृणामय अज्ञातवास पत्करला आहे त्यासाठी तुझ्या न्यायप्रिय मनाला कुठेतरी तीव्र यातना होतात काय? त्या झाल्या असत्या तर तू मला पांडवांकडे येण्याचा आग्रह कधीच केला नसतास. घननिळा, एक राजकीय मुत्सद्धी म्हणून येऊनही तू मला भावनामय आव्हान आज करतो आहेस? केशवा, कटू असलं तरी हे सत्य आहे, स्पष्टपणे ते बोलतो आहे, म्हणून मला उदार हृदयानं क्षमा कर. तू महान आहेस, दिव्य आहेस, माझ्या अंतःकरणात तुझविषयी शब्दातील असा नितांत प्रेमादर आहे, म्हणूनच जो महायज्ञ तू पेटविणार आहेस त्यामध्ये माझ्या देहाची ही सुवर्ण संविधा मी निशंकपणे सहर्ष अर्पण करणार आहे. जगात कधीच झाला नाही, पुढं कधीही होणार नाही असाच तो दिव्य महायज्ञ असेल. पुरुषोत्तमा, पांडवांच्या आणि कर्णाच्या समेटाचा समय केव्हाच निघून गेला आहे. जा कृष्णा, मला पूर्ण माहीत आहे की या महायज्ञाचा अर्धवयू तूच आहेस. होता कपिध्वज अर्जुन आहे, सैनिक योद्ध्यांच्या तेजस्वी विक्रम हेच आज्य आहे. ब्रह्म, ऐंद्र, वरुण, अग्नी, पाशुपत या अस्त्रांच्या निक्षेपणाच्या वेळी योद्ध्यांनी उच्चारलेले महामंत्र हेच यज्ञमंत्र आहेत. अर्जुनाचा अक्षय बाणांनी युक्त गांडीव ही स्नुचा आणि त्याचा पुत्र अभिमन्यू यानं वीरांना चेतावणी देण्यासाठी उच्चारलेले सिंहनाद हेच त्या यज्ञाचं सामगायन ठरणार आहे. गगनभेदी आवाजाचा भीम, उद्गाता धर्मपरायण युधिष्ठिर ब्रह्म, नकुल सहदेव, शामित्र आणि तुझ्या यादव कुलातील विक्रमी सात्यकी त्यात उप अर्धवयू ठरणार आहे. रणवाद्यांचे ध्वनी, गगनमंडल भेदणारे शंखांचे आवाज, वीरांच्या सिंहगर्जना ह्या त्या महायज्ञातील पवित्र ऋचा होणार आहेत. ध्वजदंड, रथनीड आणि हत्तीवरील अंबाऱ्या या पशुबली देण्याचे महान यूप होणार आहेत. गदा, खडग, बाण, त्रिशूल, तोमर, भाला, चक्र ही अस्त्र दर्भ ठरणार आहेत. युवराज दुर्योधनानं आपली कुरुसेना ही पत्नी मानूनच या दिव्य महायज्ञाची आज तिच्यासह दीक्षा घेतली आहे. आणि या महायज्ञात मी माझ्या या सुवर्ण शरीराची हेम संहिता हसतमुखानं समर्पण करणार आहे. न भूतो न भविष्यती असाच हा महायज्ञ होईल. श्यामसुंदरा, नीतीनं मला आज तुलाही नकार देण्याच्या घनघोर स्थितीवर आणून सोडलं आहे, म्हणूनच माझं तुझ्या या आतेबंधूचं अंतरंग आज अक्षरशः तिळी तिळी तुटतं आहे. जा यादव राजा, शक्य असल्यास या दुर्दैवी कर्णाला त्यासाठी क्षमा कर. पांडवांच्या आणि माझ्या जीवनरेषा संपूर्ण भिन्न आहेत, आता त्या स्पष्टपणे एकमेकींना ग्रासणार आहेत. केंद्रबिंदूची कुंती माताही आता त्या कधीच सांधू शकणार नाही. मनमोहना, फलामध्ये टिचून भरलेला रस असतो, आत काही बीज असतात. रस असतो तो कुजून बीजांना खत पुरवावं म्हणून. मी त्या रसासारखाच आहे. माझ्या आत्मार्पणावर पांडवांची बीज अंकुरावीत, फोफावावीत असाच नीतीचा उद्देश असावा. जा, अश्वनदीच्या पात्रासारखा समेटाचा तो समय केव्हाच वाहून गेला आहे. आता कर्ण किंवा पांडव हे भवितव्य अटल आहे. मी मृत्यूच्या थरकविणाऱ्या अदय जीवनिके पलीकडे केव्हाच गेलो आहे. सुतपुत्र, अंगराज, दानवीर, दिग्विजयी, महारथी, धनुर्धर, कर्ण यांपैकी कोणत्याच आवेशानं आता मी लढणार नाही. मी लढणार आहे अंधाराच्या सघन साम्राज्याचा उदरभेद करणारा प्रखर सूर्यकिरणासारखा. पिता सूर्य, माता कुंतीदेवी, मामेबंधू श्रीकृष्ण, बंधू पांडव या सर्वांच्या नात्याला शोभेल असा वीर कर्ण म्हणून. जनार्दना, इंद्राला कवच कुंडला दान करणारा कर्ण, योद्ध्यांचे हात, पाय आणि कवचभेद करणार आहे. सूर्यदेवांना जीवनभर अर्घ्यदान करणारा कर्ण रणांगणात वीरांना कंठस्नान घालणार आहे. जीवनभर राधामातेचे चरण धुणारा कर्ण युद्धात वीरांच्या रक्तानं आता या पुण्य पावन आर्यभूमीचे चरण धुणार आहे. जीवनभर शापित ठरलेला कर्ण सर्वांना स्वर्गाचं वरदान करणार आहे. जीवनभर अवमानित झालेला कर्ण संग्रामात सर्वांना गौरविणार आहे. जा यदू कुलोत्पन्ना, शांत चित्तानं महायज्ञाच्या तयारीला लाग. आणखी एकच विनंती आहे, पांडवांना मी त्यांचा ज्येष्ठ बंधू आहे असं कधीच सांगू नकोस, मग ते माझ्याशी कधीही प्राणपणानं लढणार नाहीत. जा बंधू राजा, कर्णाचं राजरत्न पांडवांच्या राजमुकुटात कधीच बसू शकत नाही, हे त्यांना तुझ्या रसाळ वाणीनं पटवून सांग. आणि या सुतपुत्राचा हा निर्वाणीचा भाव प्रमाण उदार अंतकरणानं मान्य करून घे. ऋषिकेशा, तुला देण्यासाठी हा एवढा भावप्रमाणच आता माझ्याजवळ शिल्लक आहे. मी त्याच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी ओनावलो. माझ्या नेत्रातून ओघळलेले दोन अश्रुबिंदू त्याच्या नितळ नील चरणांवर ठिबकले, क्षणभर थरथरले आणि खालच्या मातीत एकरूप झाले, अदृश्य झाले. जय तू राधेय करणी, त्यानं माझे खांदे धरून हळुवारपणे मला उठविलं आणि गाढ प्रगाढ आलिंगन दिलं. धन्य त्याच्या भावनेनं ओघळणारा माझ्या नेत्रातील अश्रूंचा पूर त्याच्या निळ्या पाठीच्या रेखीव पन्हाळीतून पाझरू लागला. त्याचेही अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडताच जीवनाचा दिग्विजय पूर्ण झाला असंच मला वाटलं. एवढा सौभाग्याचा, एवढा गौरवाचा, एवढा धन्यतेचा, कृतार्थ कळसाचा क्षण कोणताच नव्हता, कोणताच असणार नाही. आपल्या हातातील माझा हात हळुवारपणे सोडून पश्चिम क्षितिजावर एक दृष्टिक्षेप टाकीत मंदपणे चालत तो रथारूढ झाला. वेग हाती घेऊन रथनिडावर उभा राहिला. आपल्या शुभ्र घोड्यांवर प्रहार करण्यासाठी त्यांना आसूड उंचावला. त्याची माझी ही अंतिम भेट होती. मनाच्या भांडारात पडलेलं एक हृदय पोखरणारं शेवटचं दुःख मला त्याच्या स्वाधीन करायचं होतं. सर्वांपासून पूर्णता मुक्त व्हायचं होतं, वायूसारखं, सूर्यकिरणांसारखं. माधवा थांब, हात उंचावून त्याला मी साथ घातली. आसूड तसंच उंच धरून तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहू लागला. धावत जाऊन त्याच्या रत्निडावर हात ठेवून संतपणे त्याला म्हणालो, मी कधीच तुझ्याकडे काही मागितलं नाही, आज मागतो आहे. माझं एक काम करशील काय? तू केवळ तूच त्यासाठी योग्य आहेस. सांग कसलं काम राधेया? त्यानं भुवया उंचावल्या. अच्युता, त्या विशालाक्षी श्यामल भावगंधी द्रौपदीला सांग की कर्णाच्या अंतःकरणाच्या विनेची एक भग्न तार तुझ्या झाल्या. केल्या अवहेलनेच्या जाणीवेनं सदैव कर्कश्यपणे झनकारतच राहिले आहे, परंतु पाच पतींची पत्नी असूनही पातिव्रत्याचा पवित्र कळसावर पोचलेल्या त्या एकमेव आरेला, पांचालीला सांग की शक्य असल्यास त्यासाठी या कर्णाला क्षमा कर. वेग उडवून त्यानं रथ विदुरांच्या पर्णकुटीच्या दिशेनं वळविला. चक्राखाली उडणारी धूळ मला स्पष्ट दिसत होती. थोड्या अवकाशातच ती शांत झाली, पण माझ्या मनातील विचारांचा लोळ शांत झाला नव्हता. ज्या पर्णकुटीत राजमाता होती तिकडे पाठ फिरवून मी राजवाड्याकडे परतलो. राजमाता होती ती मला जन्म देणारी, राजवाड्यात राधामाता होती जो काही मी होतो तो घडविणारी, मला निर्माण करणारी.